आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 140 कोटी देशवासी एकजुटीनं 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करतील असा पंतप्रधानांना विश्वास. येत्या 5 वर्षात वैद्यकीय शिक्षणासाठी 75,000 नव्या जागा मिळणार असल्याची केली घोषणा. सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू. नागपुरातील स्वतंत्र दिन कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. नागपूरच्या कोराडी इथल्या क्रीडांगणातून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विरांगणा राणी अवंतीबाई तालुका क्रीडा संकुल सुविधांचं केलं उद्घाटन. आणि नागपुरासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी. देशातले 140 कोटी नागरिक एकजुटीनं वागले तर प्रत्येक आव्हानावर मात करत 2047 विकसित राष्ट्राचं स्वप्न साकार होऊ शकेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त सलग 11 वेळा मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. त्यानंतर ते देशाला संबोधित करत होते. विकसित भारतात सर्वसामान्यांच्या जगण्यात सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असावा आणि लोकांना गरज असेल तेव्हाच सरकारने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. समान नागरी कायद्याची आवश्यकता असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं सातत्यानं मांडलं असून यावर व्यापक चर्चा होण्याची गरज आहे असं ते म्हणाले. प्रत्येक धर्माचे वेगवेगळे वैयक्तिक कायदे असल्यावरच समाजात फूट पडते म्हणून धर्मनिरपेक्ष नागरिक कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधील दरी कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात वारंवार निवडणुका होत राहिल्या तर प्रत्येक विकास कामाकडे निवडणुकांच्या अनुषंगानेच पाहिलं जातं म्हणून एक देश एक निवडणूक संकल्पना राबविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा असं ते म्हणाले. भ्रष्टाचार विरुद्धचा लढा प्रामाणिकपणे सुरु ठेवण्याची ग्वाही त्यांनी लाल किल्ल्यावरून दिली. आजवरच्या प्रयत्नांमुळे देशाचं दरडोई उत्पन्न दुप्पट करण्यात सरकारला यश आल्याचंही ते यावेळी म्हणाले. देशातल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाण्याची गरज पडू नये आणि त्या कारणापोटी मध्यमवर्गीयांवर खर्चाचा बोजा पडू नये याकरिता येत्या 5 वर्षात वैद्यकीय प्रवेशाच्या 75,000 नव्या जागा तयार करण्याची ही घोषणा त्यांनी केली. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यात विधानभवन इथं ध्वजारोहण संपन्न झालं. राज्यपाल राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि इथल्या नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. शेतकरी शेतमजूर महिला विद्यार्थी या सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचे काम सुरू आहे. विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य शासनाने राबवलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालय इथं मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. गेल्या 2 वर्षात राज्य शासनाने भरीव कामगिरी केली आहे. विदेशी गुंतवणूक समाजातील दुर्बल गोरगरिबांसाठी आखलेल्या नाविन्यपूर्ण योजना या माध्यमातून नागरिकांप्रती असणारी बांधिलकी दाखवून दिली आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनून जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्यासाठी आगेकूच सुरू आहे. त्यामध्ये आपल्या राज्याचा वाटा मोठा असणार आहे. राज्याची वाटचाल त्या दिशेनं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. अनेकांच्या बलिदानातून संघर्षातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. यासाठी अनेकांनी यातना सहन केल्या. भारतीय स्वातंत्र्याच्या आजवरच्या वाटचालीत आपण जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून एक मैलाचा टप्पा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत हे ब्रीद घेऊन सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्धता ठेवली आहे. प्रगतीचे विविध टप्पे गाठताना सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. 78व्या दिनानिमित्त आयुक्त कार्यालय इथं आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले,
आज मोठ्या प्रमाणात आपल्या समृद्धीसारखा महामार्ग असेल, सिंचनाचे विविध कामं असतील, बनगंगा नळगंगा सारखा 88,000 कोटी रुपयाचा प्रकल्प असेल की ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भाचा दुष्काळ हा नेहमीकरता भूतकाळ होणार आहे अशा प्रकारचे प्रकल्प असतील, मेगा टेक्सटाईल पार्क असेल, मेट्रो असेल, जवळपास गेल्या 3 महिन्यांमध्ये 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आलेली गुंतवणूक असेल, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत या गोष्टी आज विकासाकडे आपली कशी वाटचाल चाललेली आहे हे दर्शवणाऱ्या आहेत।
येणाऱ्या पिढ्यांकडे स्वतंत्र टिकून ठेवण्याचं आणि अबाधित राखण्याचं महत्वपूर्ण दायित्व आहे। संपूर्ण जगात अनेक असे देश असतात जे इतर देशांवर वर्चस्व स्थापित करू इच्छितात, अशा देशांपासून आपल्या देशाची रक्षा देखील करावी लागते। यासाठी सतत सजग राहून संवैधानिक अनुशासनाचे पालन करावे लागते। देशाचा सामान्य व्यक्ती जेव्हा स्वतंत्रपणे स्वमधील भर देऊन आपले कर्तव्य पार पाडतो त्यातच स्वातंत्र्य सुरक्षित राहत असते, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केले। ते नागपुरातील महाल इथं ध्वजवंदन झाल्यानंतर संबोधित करत होते। 78व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्टला एक वादळ भारताचं या तरुणांच्या चळवळीच्या वतीने फुटाळा तलाव परिसरात आज सकाळी राष्ट्रीय ध्वज मार्च फास्ट आयोजन करण्यात आलं। नागपूर आकाशवाणी कार्यालय जिल्हा आणि सत्र न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इग्नू क्षेत्रीय कार्यालय वन भवन आणि अन्य शासकीय नी खासगी कार्यालयात स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात पार पडला। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगानं केंद्र आणि राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत तायवाडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानाने नागपूरकरांना जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांना राष्ट्रीय ध्वज हस्तांतरित करून तिरंगा या राष्ट्रीय उपक्रमाची नागपूर अवलोकन करण्यात आलं। संपूर्ण विदर्भात स्वतंत्रता दिवस उत्साहात पार पडला। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळावी, त्यांना सरावासाठी चांगले क्रीडांगण मिळावेत, कुशल मार्गदर्शक मिळावेत, त्यादृष्टीनं आपण क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले आहे। यातूनच आपण अखिल भारतीय पातळीवर नावाजला जाईल आणि जागतिक पातळीवरची गुणवत्ता असेल अशा स्वरूपातील एक भक्कम क्रीडा संकुल मानकापूर इथं साकारला आहे। त्याच्या खालोखाल जिल्हा पातळीवरील क्रीडांगणाची गुणवत्ता आणि सोयीसुविधा असलेले क्रीडांगण आपण कोराडीला साकारून दाखविले आहे। येथील परिपूर्ण सुविधा खेळाडूंना त्यांच्या ध्येयापर्यंत घेऊन जातील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आतापर्यंत 80 लाखांपेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। मंत्री तटकरे म्हणाल्या की काल लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आतापर्यंत राज्यात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम 3,000 रुपये जमा करण्यात आली आहे। उर्वरित पात्र महिलांना सुद्धा 17 ऑगस्टपर्यंत हा लाभ मिळणार आहे। 14 ऑगस्टपर्यंत 1,62,00,000 अधिक महिलांची नोंदणी झाली आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून 17 ऑगस्टपर्यंत म्हणजेच रक्षाबंधनाआधी 1 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि यानंतरही ज्यांचे अर्ज येतील त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे। काही दिवस पावसानं उघडीप दिल्यानंतर आज दुपारी नागपुरात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली। विदर्भात अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून उद्या देखील वाशिम याच जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। येत्या काही तासात विदर्भातील गडचिरोली यवतमाळ अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा इथं काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। 140 कोटी देशवासी एकजुटीनं 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करतील असा पंतप्रधानांना विश्वास। येत्या 5 वर्षात वैद्यकीय शिक्षणासाठी 75,000 नव्या जागा मिळणार असल्याची केली घोषणा। सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, नागपुरातील स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, नागपूरच्या कुराडी इथल्या क्रीडांगणातून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, विरांगणा राणी अवंतीबाई तालुका क्रीडा संकुलन सुविधांचं केलं उद्घाटन आणि नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।
आज मोठ्या प्रमाणात